प्रश्न क्रमांक 35. न राज्यम नैव राजासित अशी समाजरचना कधी होती का? ती पुन्हा दृष्टिपथात आणता येईल का? या पद्धतीत व साम्यवाद्यांच्या शासनमुक्त समाजव्यवस्थेत म्हणजे स्टेटलेस सोसायटीत कोणते अंतर आहे?
न राज्यम नैव राजासित अशी व्यवस्था आणि शासनमुक्त समाजरचना यात तत्वत काहीही अंतर नाही. ज्याच्या जन्माला नुकतीच कोठे 100 वर्षे झाली आहेत तो साम्यवादही न राज्यम नैव राजासित या स्थितीला इतिहासपूर्व काळातील प्राथमिक साम्यवादच प्रिमिटिव्ह कम्युनिझम मानतो. अशी व्यवस्था पुन्हा निर्माण करता येईल काय या प्रश्नाचे उत्तर खरं तर हे पुन्हा अशक्य आहे असंच द्यायला लागेल. आपल्याकडे पूर्वी फार पूर्वी अशी व्यवस्था असल्याचा उल्लेख भीष्माचार्यांनी केला आहे. त्या काळी राज्य नव्हते, राजा नव्हता, अपराध नव्हता, शिक्षा नव्हती. सगळे लोक धर्मानेच परस्परांचे रक्षण करीत होते. त्या काळी चातुर्वर्ण व्यवस्थाही नव्हती. सगळा समाज हंस नावाच्या एकाच वर्णाचा होता. त्यावेळी समाजाचे जीवन निसर्गाच्या अगदी जवळचे होते. अगदी आवश्यक आणि अपरिहार्य असेल तेव्हाच निसर्गापेक्षा वेगळेपणा व्यक्त होत असे. अशी अवस्था पुन्हा यायची तर त्यासाठी एक नियम अगदी कटाक्षाने पाळावा लागेल. तो नियम असा की कुणीही कुणाचेही कोणतेही श्रम स्वतःच्या उपयोगाकरता वापरायचे नाहीत. जेवण शिजवण्याच्या पद्धतीला स्वयंपाक म्हणतात. त्यावरून या नियमाचे अस्तित्व कधीकाळी असावे असे म्हणता येते. स्वतःचे स्वतः शिजवून खाणे असा त्याचा अर्थ. दुसऱ्या कुणी शिजवलं की खरं म्हणजे सोळं बिघडलं. पुढे या स्वयंकल्पनेचा विचार आई पत्नी कुटुंबीय नातेवाईक जात वर्ण या क्रमाने होत गेला. कारण समाजरचनेमध्ये एकमेकांचे श्रम न घेता राहणे अवघड वाटू लागले, अशक्य झाले. एकमेकांचे श्रम वापरण्याची परिस्थिती निर्माण झाली तेव्हा कोणते श्रम कोणाकडून कोणते मूल्य देऊन घ्यावे हे मूल्य श्रमाच्या विनिमयाच्या स्वरूपाचं असावं की वस्तूच्या विनिमयाच्या स्वरूपाचं असावं की सांकेतिक धनाच्या स्वरूपाचं असावं हेही ठरवण्याचा प्रसंग आला. हे ठरवणं स्वैर स्वार्थी आणि शोषक होऊ नये म्हणून समाजव्यवस्था निर्माण झाली आणि समाजव्यवस्था सुरळीत राहावी यासाठी शासन निर्माण झालं. विज्ञानाचा सुखसोयीसाठी उपयोग करण्याचे प्रमाण जो जो वाढत जाईल तो तो यंत्रे अपरिहार्य होतील. त्यांचे आकार आणि सामर्थ्य वाढेल आणि त्यामुळे त्या सर्व परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनही व्यापक होत जाईल, सर्वंकष होईल. शासनाची व्यापकता फार फार नियंत्रित राहावी यासाठीच तर मनूने महायंत्र निर्माण हे एक पातक सांगितले आहे. कारण यंत्र अनेकांच्या पोटावर पाय आणते हा अनुभव आहे. तेव्हा शासन व्यवस्था नको असेल तर विनिमयाची कल्पनाही सोडावी लागेल आणि सर्वार्थाने पूर्ण स्वावलंबी बनावं लागेल. प्रत्येक व्यक्तीने पूर्णपणे स्वावलंबी राहणं आणि सर्व समाजच तसा असणं हे किती अवघड आहे. त्यामुळे प्रत्येकाच्या शरीरमनबुद्धीवर केवढा ताण येणार आहे, त्यासाठी किती संयमानं राहावं लागणार आहे याचा नुसता विचार केला तरी अंगावर काटा उभा राहील. रोगोत्पत्ती कशी झाली आणि ते रोग व्यापक क्षेत्रात कसे पसरले याची मीमांसा करताना आयुर्वेदाचे महर्षी श्री चरकाचार्य यांनी जे वर्णन केलं आहे ते आधुनिक विचारवंतांनाही आश्चर्यचकित करणार आहे. शासनाची आवश्यकता भासणारी परिस्थितीच का निर्माण झाली तेही त्यावरून लक्षात येईल. चरकाचार्य म्हणतात, सगळ्याच लोकांचे आरोग्य अर्थात शारीरिक आणि मानसिक दोन्हीही अतिशय उत्तम होते. कुणीही कशानेही कधीही व्यथित होत नव्हता. सर्वसामान्यांचे आयुष्यही 400 वर्षाचं होतं. कोणतेही व्याधी रोग असे नव्हतेच. पृथ्वी धनधान्याने समृद्ध होती. सर्व औषधी वनस्पती या सर्व सद्गुणाने संपन्न होत्या. हे असं असताना बिघडलं ते कुठं? त्याचं कारण सांगताना त्यांनी म्हटलंय की केशांचित सत्वानाम अत्यादानात शरीर गौरवम आसीत. काही लोकांनी सहज उपलब्ध झालं म्हणून आवश्यकतेपेक्षा जास्त खाल्लं. आहे म्हणून अधिक खाणे योग्य नव्हे, पण हा नियम मोडला गेला त्यामुळे शरीर थोडं जड झालं. शरीर गौरवात श्रमहा. देह जड झाल्यामुळे स्वतःच्या जीवनाकरता कराव्या लागणाऱ्या कामाचे त्यांना कष्ट वाटू लागले. श्रमात आलस्यम. वाटणाऱ्या कष्टामुळे हालचाल करू नये, स्वस्थ बसून राहावं, पडून राहावं असं वाटू लागलं. आलस्यात संचयहा. पण काम न करता पडून राहण्यामुळे भागणार कसं? त्या आवश्यकता पूर्तीसाठी थोडं साठवणं अपरिहार्य झालं. संचयात परिग्रह, परिग्रहात लोभ, लोभात अभिद्रोह प्रादुरासीत. या साठवण्याच्या आवश्यकतेतून संग्रहाची प्रवृत्ती वाढली, तोच स्वभाव होऊन लोभ निर्माण झाला आणि या लोभातूनच पुढे संघर्ष जन्माला आला. साम्यवाद्यांनी निर्माण केलेल्या संघर्षाच्या कारणमीमांसेपेक्षा ही कारणमीमांसा अधिक सूक्ष्म आहे. प्रत्येक मनुष्य आपापले सगळे काम करीत असे ते जाऊन आयुष्य सुखाने घालवण्यासाठी श्रम विभागणी हवीशी वाटू लागली. माझ्याकरता तुम्ही काही श्रम करा, तुमच्याकरिता मी करीन, आता श्रमाचा विनिमय आवश्यक झाला. त्याचं मूल्यमापन कसं करायचं ते सांगा बघू. मागणी आणि पुरवठा हे तत्व मूल्यमापनाला लावणं कितपत योग्य आणि न्याय्य आहे. पोटासाठी आवश्यक असलेला तांदूळ, गहू, मूग मागणी वाढल्यामुळे महागला तर पावशेराच्या ऐवजी आतपाव पुरतो का? आणि मागणी घटल्यामुळे तो स्वस्त झाला तर पावशेराच्या ऐवजी आच्छेर पचतो का? आता येथे मागणी पुरवठ्याच्या तत्वाचं काय करायचं? मी आपल्याला आणखीन एक प्रश्न विचारणार आहे. तो असा की रंगभूमीवर वा चित्रपटात एखादा नट वा एखादी नटी अभिनय करते, ते नटनटी अतिशय लोकप्रिय होतात आणि त्यामुळे त्यांना मिळणारे वेतन अगदी उघड मिळणारे पांढरे वेतन गृहीत धरलं तरी ते येथं मी न्हाणीघर वा तत्सम स्थानी लपून ठेवलेलं वा अतिरिक्त विलासात उधळले जाणारं काळधन विचारात घेत नाही. राष्ट्राध्यक्ष, पंतप्रधान, सेनापती, प्रमुख सचिव यांच्या वेतनापेक्षाही अधिक असतं. रंगभूमीवरचं काम हे राष्ट्राध्यक्ष किंवा सेनापती यांच्या कामापेक्षा अधिक मूल्यवान समजायचं का? लोकांना भुलवण्याचे सामर्थ्य नटीजवळ आहे. लोक गबाळेपणाही भुलतात, म्हणून वास्तविक त्या मनाने तुच्छ किंवा अनावश्यक असलेल्या कामाचे मूल्य देश संरक्षणासाठी श्रम करणाऱ्या कोणाही व्यक्तीपेक्षा अधिक ठरतं आणि समाजाचे उघडपणे शोषण होतं. श्रममूल्याचा न्याय सिद्धांत आता इथं कसा लावायचा? संसारोपयोगी काही सामान घेण्यासाठी मी जातो. चांगले शृंगारलेलं आकर्षक दुकान आणि तेथे जाताक्षणी अत्यंत सौजन्याने, या या या, फार दिवसांनी कृपा केली, बसा, काय चहा घेणार? गोल्डस्पॉट मागवू? काय आज्ञा आहे? काय सेवा करू? असे विचारणारा दुकानदार असा कोणी महाराष्ट्रीय असण्याची शक्यता फारशी नाही, तो बहुधा परप्रांतीयच असणार. त्यामुळे मी संतुष्ट होणार आणि सुखावलेल्या अहंकाराने आवश्यकतेपेक्षाही अधिक सामान घेणार आणि तेही रुपयाला 4 रुपयाचे मूल्य देऊन. व्यापारी काही धर्मादायासाठी अन्नछत्र घालून बसत नाही. तो दुकान शृंगारण्याचे आणि केलेल्या आतिथ्याचे मूल्य दामदुपटीनं काढून घेणारच. मनुष्य स्वतःला बुद्धिमान समजतो तरीही आकर्षकतेला भूलतो आणि लुबाडला जातो. त्याचा विवेक जागृत राहत नाही, त्याची निर्णयशक्ती योग्य ते काम करीत नाही. अशा स्थितीत विचार आणि विकाराचे नाही तरी त्यामुळे उत्पन्न होणाऱ्या शोषणाचे प्रमाणात तरी नियंत्रण करणारे शासन नसेल तर समाजधारणा कशी होईल? चोरी, फसवणूक, भ्रष्टाचार, घातपात यापासून दुर्बल व्यक्तीला आणि अगतिक समाजाला कोण वाचवणार? अशा अगतिक झालेल्या लोकांनीच ब्रह्मदेवाची प्रार्थना करून त्याच्याकडून शासनशक्ती असलेला राजा मागून घेतला असं वर्णन आपल्या पुराणातून येतं. त्याचं तात्पर्य समजून घेण्यासारखं आहे. आता शासन म्हटलं की त्यासाठी काही व्यवस्था, काही नीती, काही नियम, काही निर्बंध याची आवश्यकता असते. त्याकरता गट, विभाग पाडावे लागतात. योग्य त्या कारवाईसाठी तिथी कामे करणारी माणसं नेमावी लागतात. त्यांची अधिकार कक्षा आणि प्रतवारी ठरवावी लागते आणि हे सर्व कोणत्या ना कोणत्या प्रकारची विषमता स्वीकारल्यापासून होऊच शकत नाही. सर्व प्रकारची विषमता खरोखरीच नष्ट करायची तर त्यासाठी रक्षक म्हणजे पोलीस, सैनिक कोणत्याही स्वरूपात असता कामा नयेत हे साम्यवादाचा मूळ पुरुष जो मार्क्स त्यानं नेमकं जाणलं होतं. साम्यवाद्यांच्या हातात सत्ता येताच त्यांनी तसं केलं पाहिजे असं मार्क्सनं स्पष्टपणे लिहून ठेवलं आहे. पण साम्यवाद्यांइतकी सैनिकाच्या आणि रक्षकाच्या बळावर चालणारी दुसरी राजवट जगाच्या पाठीवर नसेल तेथे समाज भीतीग्रस्त असतो, दुखरा दात काढाव्यासाठी तोंड उघडण्यास रोगी सिद्ध नसतो. तेथील राजवटीला उद्देशून केलेला हा असा आणि या प्रकारचे विनोद प्रसिद्ध आहेत. रशिया आणि चीन यांच्यासंबंधी आता अनेकांनी लिहिलं आहे. तेव्हा पोलादी पडद्यातून अधिकृतपणे बाहेर येईल तेवढ्याच लिखाणावर अवलंबून राहण्याचे काही कारण नाही. नोबेल पारितोषिक मिळवणाऱ्या साहित्यिकालाही केवळ वेगळी मते व्यक्त करण्यासाठी रशियामध्ये अनन्वित छळ सोसावा लागल्याचे सर्व जगाला ज्ञात आहे. मी माझ्या देशाचा इतिहासही पाहतो आहे. माझ्या देशातील जे पक्ष आणि कार्यकर्ते आहेत त्यांचे आयुष्य आपल्या डोळ्यापुढे आहे. साम्यवादी वा समाजवादी म्हणवितात, निरनिराळ्या कर्मचाऱ्यांच्या संघटना बांधतात, त्यांच्या जीवावर असहकार पुकारून उत्पादनात घट आणतात. त्यापायी कर्मचाऱ्यांच्या वैयक्तिक आयुष्याची अधिक परवडही होते. पण अशा संघटनेचे नेते मात्र एखाद्या मोठ्या उद्योगपतीसारखे विलासात राहत असतात. अशा पुढाऱ्यांनी समतेच्या आणि शोषणमुक्ततेच्या गोष्टी बोलाव्या का? मनुस्मृतीला कुणीही प्रश्न विचारावा, चातुर्वर्ण्य परंपरेला कुणीही तिरस्कारावं, हिंदू धर्मांतर्गत खऱ्या खोट्या विषमतेवर बोट ठेवून अकांड तांडव करावं, पण इतर धर्माच्या वा संप्रदायाच्या त्याहीपेक्षा अधिक विषमतेचा पुरस्कार क्रौर्याने करणाऱ्या ग्रंथासंबंधी अक्षरी उच्चारू नये व त्या सांप्रदायिक विषमतेला पोषक असणाऱ्या उग्र चळवळींच्या संदर्भात मूग गिळून गप्प बसावं, याला काही समतेचा पुरस्कार म्हणता येणार नाही. असो, मूळ विषयापासून आपण थोडे दूर गेलो. शासनहीन समाजव्यवस्थेच्या संदर्भात आपण बोलत होतो हे माझ्या लक्षात आहे. माझ्या या सर्व प्रतिपादनाचे तात्पर्य एकच आहे की जोवर आपल्याला कोणत्या ना कोणत्या तरी कारणानं स्वतः व्यतिरिक्त दुसऱ्याचे श्रम स्वीकारावे लागणार आहेत, तोवर कोणत्या ना कोणत्या प्रकारची विषमता अस्तित्वात राहणारच आहे, आणि त्यासाठी अशा विषमतेवर नियंत्रण ठेवणारी शासन व्यवस्था आपण नाकारू शकणार नाही.